नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात सुमारे 60% तर महाराष्ट्रात सरासरी 54% मतदान। मतदानानंतर मतदान कक्षाला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार। आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहराचा राज्यात दुसरा तर देशात 12वा क्रमांक। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया काल काही किरकोळ अपवाद वगळता सुरळीत पार पडली। देशभरातली 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 49 मतदारसंघात सरासरी 60% मतदान नोंदवलं गेलं। राज्यातल्या 13 मतदारसंघात काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 54.33% मतदान झालं। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 55.21%, उत्तर मध्य मुंबई 51.42%, दक्षिण मुंबई 47.70%, दक्षिण मध्य मुंबई 51.88%, उत्तर पश्चिम मुंबई 53.67%, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 53.75% मतदान झालं। धुळे लोकसभा मतदारसंघात 56.61%, दिंडोरी 62.66%, नाशिक 57.10%, पालघर 61.65%, भिवंडी 56.41%, कल्याण 47.08%, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 49.81% मतदान झालं। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला। सकाळच्या सत्रात बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र याच मुद्द्यावरून प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली आहे। ज्या ठिकाणी ठाकरे गटाला जास्त मतदान होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी मतदानाला जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप करत मतदारांना उन्हात रांगा लावून तासनतास थांबावं लागल्याचं ठाकरे म्हणाले। ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागू असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुंबईत धारावी इथं ट्रान्झिट कॅम्प अर्थात पारगमन छावणी उभारलेल्या शाळा संकुलात 34 मतदान केंद्र उभारण्यात आली होती। देशातली एकाच ठिकाणी उभारलेली ही सर्वाधिक मतदान केंद्र ठरली। या मतदान केंद्रांना विविध रंगात विभागून त्या रंगाच्या मतदार चिठ्ठ्या मतदारांना देण्यात आल्या, तर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून त्या त्या रंगाचे गालिचे अंथरण्यात आले, त्यामुळे मतदारांना आपलं मतदान केंद्र सहज शोधता आलं। ठाणे लोकसभा मतदारसंघात एका मतदाराच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीनं मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आला। सदरील मतदाराची ओळख पटवून निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार त्याला प्रदत्त मतपत्रिका देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली। ठाणे मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी ही माहिती दिली। नाशिक इथं अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं मतदान केल्यानंतर मतदान कक्षाला हार घातला, या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मसरूळ इथं मतदान केंद्रावर जय बाबाजी असे लिहिलेले भगवे वस्त्र घालून मतदान करणाऱ्या जनेश स्वरानंद महाराज यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या 4 जूनपासून बेमुदत उपोषण करण्यावर ठाम आहेत। छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावं आणि सगळे सोयरे कलमाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बनारस हिंदू विद्यापीठाचा कोविड-19 वरील कोवॅक्सिनच्या परिणामांवरचा शोधनिबंध दिशाभूल करणारा असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरनं म्हटलं आहे। परिषदेनं या अभ्यासात कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नसून या संशोधनासाठी कोणतंही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेलं नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल 4 दहशतवाद्यांना अटक केली। हे 4ही जण श्रीलंकेचे रहिवासी असून त्यांनी इस्लामिक स्टेट या संघटनेत सक्रिय असल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन केलं जात आहे। 1991 साली आजच्याच दिवशी तामिळनाडूमधल्या श्रीपेरुंबूर इथं राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली होती। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हौसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचं काल हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। भारतानं या घटनेबद्दल आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यातल्या 1,31,000 अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं राज्यातल्या 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 5 जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहरानं राज्यात दुसरा तर देशात 12वा क्रमांक पटकावला आहे. देशभरात शहरांची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. यात ठाणे शहरानं प्रथम क्रमांक पटकावला आहे तर छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नवी मुंबई आणि नागपूर शहरानं स्थान मिळवलं आहे. येत्या पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीनं खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण तसंच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. लातूर जिल्ह्यात 23 आणि 24 तारखेला गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी 2 दिवस गाळमुक्तीचे लातूरच्या विकासाचे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त शेतकरी नागरिक स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 8 नवीन अत्याधुनिक बधिरीकरण यंत्र बसवण्यात आली आहेत. काल या यंत्रांचं उद्घाटन आणि हस्तांतरण महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. रुग्णांच्या उपचारासोबतच या यंत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करता येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. लातूर शहर महानगरपालिकेनं काल 11 अनधिकृत जाहिरात फलक प्रकरणी 11 गुन्हे दाखल केले तर 17 फलक काढून टाकले. मनपा उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी या संदर्भात बैठक घेऊन याबाबत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. अहमदनगर जिल्ह्यातल्या कौथवाडी इथं कठ्याची यात्रा रविवारी साजरी झाली. कठ्यात म्हणजेच मडक्यात अग्नी पेटवून तो डोक्यावर मिरवण्याची प्रथा या यात्रेत पाळली जाते. यंदाचे 74 कठे प्रज्वलित करून मिरवण्यात आले. या यात्रेसाठी पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे कल्याण आणि विदर्भातून अनेक भाविक सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाला. गंगापूर तालुक्यातल्या लिंबे जळगाव इथं झालेल्या अपघातात 2 तर सावंगी बायपास इथं झालेल्या अपघातात 2 युवक जागीच ठार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स रिले चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मिश्र संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. मोहम्मद अजमल ज्योतिकाश्री अमोद जेकब आणि शुभा व्यंकटेशन यांच्या संघानं 4x400 मीटरच्या शर्यतीत विजय मिळवला. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघानं रौप्य तर व्हिएतनामच्या संघानं कांस्य पदक पटकावलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल तर स्पर्धेतला दुसरा प्लेऑफचा सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात देशभरात सुमारे 60% तर महाराष्ट्रात सरासरी 54% मतदान. मतदानानंतर मतदान कक्षाला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 जाहीर होणार. आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहराचा राज्यात दुसरा तर देशात 12वा क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.